पाठ एक, खेळ आणि आरोग्य.
सात, माझी पण मंगळागौर. आई, मला ना तुला काहीतरी विचारायचंय.
विचार ना मग, परवानगी कशाला हवी आहे?
मला सांग, तू माझी मंगळागौर करणारस का?
हे काय नवीनच, तुझा कधीपासून या गोष्टींवर विश्वास बसायला लागला?
अगं, माझ्या ऑफिसातल्या मैत्रिणी आहेत ना, पुनीत कौर, एव्हलीन, मिलन शर्मा, बिपाशा, त्या विचारतायत. त्यांना ना बाजीराव मस्तानी सिनेमातल्या सारखा खराखुरा पिंगा बघायचा आहे आणि करायचाही आहे.
कर्म माझं. म्हणजे ते आपल्याकडे आल्यावर दीपिका आणि प्रियांका सारखा नाच करणार आहेत की काय? अगं, देवाधर्माचं राहू दे, पण या व्रतामागचा खरा अर्थ, त्यामागचा विचार आधी समजावून घ्या म्हणाव त्यांना, आणि तूही घे समजावून.
मग सांग ना मला थोडक्यात, मी सांगते त्यांना.
अगं, मी म्हटलं ना, या व्रतामागचा विचार मला महत्वाचा वाटतो. नवीन लग्न झालेल्या मुलीनं लग्नानंतर पहिली 5 वर्ष श्रावण महिन्यात दर मंगळवारी हे व्रत करायचं असतं. पूर्वीच्या काळी अगदी लहान वयात लग्न होत. मुलींना आपलं लहानपण मागं ठेवून सासरी संसाराच्या धबडग्यात अडकावं लागे. त्यांना थोडा विरंगुळा मिळावा, नाच गाणी खेळ यातून त्यांचं मनोरंजन व्हावं आणि काही नवं शिकायलाही मिळावं, हा या सर्व रूढी आणि परंपरांमागचा खरा उद्देश असे. तुझ्या मैत्रिणींना हे खेळच बघायचे आहेत ना, मग या म्हणाव रात्री जागरणाला.
खेळ म्हणजे मज्जाच ग, तेच तर बघायचे आहेत माझ्या मैत्रिणींना. कोणकोणते खेळ खेळायचे त्या बायका? आम्हाला फक्त पिंगा आणि फुगडीच माहितीये ना.
थोडे का आहेत ते खेळ? झिम्मा, फुगडी, आगोटा पागोटा, टिपऱ्या, लाटाबाई लाटा, गाठोड, असे अनेक खेळ. अगं, मी तर वाचलंय की 110 प्रकारचे खेळ खेळले जायचे म्हणे. फुगड्याच 21 प्रकारच्या आहेत. आणि बरं का, या खेळांना लागणारं साहित्य या बायकांना घरातच मिळायचं. सूप, लाटणं, परात, अशा घरातल्याच वस्तू.
अरे वा, मज्जाच की. पण या खेळांचा उपयोग फक्त मनोरंजन हाच असायचा का?
छे ग, शरीराच्या सर्व अवयवांना व्यायाम मिळावा हा मुख्य उद्देश असायचा. शिवाय केवळ घरकामात अडकलेल्या बायकांना आनंदही मिळे, खेळताना त्या गाणीही म्हणत. मंगळागौर हे व्रत कष्टाचं, दमणुकीचं नसून मनाला चैतन्य देणारं आणि सामूहिक जगण्याचा आनंद देणार आहे, हे लक्षात येत आहे ना? हे बघ, मी तुला एक लिंक देते, ती तुझ्या मैत्रिणींना हे खेळ बघण्यासाठी दे. म्हणजे इथे येण्याआधी जरा तयारी पण होईल त्यांची. काय वाटतंय?
वाव, ग्रेट आयडिया. खुश होणार आहेत सगळ्या.